आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. या हालचालीला किंवा भ्रमणाला परिवलन असे म्हणतात. याशिवाय पृथ्वीचे आणखीही एक भ्रमण असते. पृथ्वी सूर्याभोवती एका ठराविक मार्गाने फिरत असते. या भ्रमणाला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. 365 दिवस म्हणजे आपल्यासाठी एक वर्ष असते.